डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 भगवान बुद्धाचा धम्म दिला, परंतु त्यानंतर लवकरच आम्हाला ते सोडून गेले. बाबासाहेब एक युगपुरुष, एक झंझावात, महासागरांच्या लाटांसारखा, जन्मभर अन्यायाच्या विरोधात लढणारा युगंधर योद्धा, प्रखर सूर्याचे तेज धारण केलेला हा प्रकाश वेढा कुठे चालला?
प्रखर सूर्याचे तेज घेऊन प्रकाश वेडा कुठे चालला? प्रखर सूर्याचे तेज घेऊन प्रकाश वेडा कुठे चालला? धग धग त्या ज्वाला पुरात घेऊन हा ज्ञान सागर कुठे चालला? प्रखर सूर्याचे तेज घेऊन प्रकाश वेडा कुठे चालला? दगडांच्या मनांची आहे अजूनही तटबंदी, माणसांनीच माणुसकीला केले जाय बंदी. दगडांच्या मनांची आहे अजूनही तटबंदी, माणसांनीच माणुसकीला केले जाय बंदी. घायाळ जीवितांचा वाली कुठे चालला? धग धग त्या ज्वाला पुरात घेऊन हा ज्ञान सागर कुठे चालला? हो प्रखर सूर्याचे तेज घेऊन प्रकाश वेडा कुठे चालला? संघर्षाचे जीणे जगले ते भीमाने, न्याय हक्कासाठी लढले ते भीमाने. संघर्षाचे जीणे जगले ते भीमाने, न्याय हक्कासाठी लढले ते भीमाने. अस्मितेचा जागर कुठे चालला? धग धग त्या ज्वाला पुरात घेऊन हा ज्ञान सागर कुठे चालला? प्रखर सूर्याचे तेज घेऊन प्रकाश वेडा कुठे चालला? अजूनही स्फुरण देई ती भीमवाणी, अजूनही गातो आ आम्ही भीमगाणी अजूनही स्फुरण देईती भीमवाणी अजूनही गातो आम्ही भीमगाणी आक्रोश घेऊन भीमसागर कुठे चालला धग धग त्या ज्वाला उरात घेऊन हा ज्ञान सागर कुठे चालला प्रखर सूर्याचे तेज घेऊन प्रकाश वेडा कुठे चालला प्रकाश वेडा कुठे चालला प्रकाश वेडा कुठे चालला